रेड एफएम कहता है, रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर घर से लाइव फिर से एक बार जुड़ चुकी है महक आपके साथ। रेड एफएम कहता है ना, घर से बचात रहो। आणि आज MH935 मध्ये आपल्या सोबत बनसोडे सर आहेत आणि विद्यार्थ्यांना भरपूर आनंद झाला एग्जाम कॅन्सल झाल्याचा, पण मस्त आनंद साजरा करून झाल्यानंतर काय काय करायचं आणि काय काय सुविधा दिल्या गेल्यात त्याचबद्दल आज सर आपल्याला सांगतायत।
तो परीक्षा कॅन्सल झाली आहे म्हणल्यावर ती सगळंच्या सगळं टाकून देऊन अभ्यास न करणं किंवा पुस्तकाकडे न बघणं असं न करता त्यांनी लॉकडाऊन मध्ये सुद्धा थोडा ना थोडा तरी ऍटलीस्ट अभ्यास करावा यासाठी तुम्ही काय सांगाल आणि कशा प्रकारे शासनाकडनंही त्यांना मदत केली जाते?
आता विद्यार्थ्यांना मॅडम थोडे दिवस आनंद वाटतो शाळा नसलेला, पण आता जास्त दिवस नाही राहत उलट आता ती कंटाळीत, आता त्यांना शाळेत जावं वाटतंय, त्यांच्या मित्रमैत्रिणींना भेटावं वाटतं उलट। आणि अभ्यासाच्या बाबतीमध्ये म्हणजे फॅसिलिटीज भरपूर आहेत आता ह्या मीडियाच्या म्हणजे सोशल मीडियाच्या पिरियड मध्ये, बाकी जरी त्याचे दुष्परिणाम असते पण याच्यामध्ये सॉफ्टवेअर्स भरपूर आहेत। तर विद्यार्थ्यांनी शाळेतल्या शिक्षकांशी जर संपर्क साधला तर त्यांना एक खूप चांगली सॉफ्टवेअर्स ज्याच्या माध्यमातून डायरेक्ट विद्यार्थ्यांना शिकता येते, व्हिडिओज आहेत, ऑडिओज आहेत, आता सर्व पुस्तकं जे पाठ्यपुस्तके PDF स्वरूपात उपलब्ध करून दिली, तर ती त्यांना म्हणजे रिसेंट पुस्तकं सुद्धा वाचता येतात घरी बसून। त्या गव्हर्नमेंटचं पण एक ऍप आहे दिशा, त्याच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं म्हणजे सेल्फ लर्निंग करता है तो विद्यार्थी।
बातें कंटिन्यू होंगी थोड़ी देर के बाद, तब तक के लिए ऑफकोर्स यहीं पर रुकना है आपको, घर पर ही रहना है, कहीं बाहर नहीं जाना है। स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो, स्टे इन स्टे सेफ।